अध्याय 13वां श्लोक क्रमांक 12। नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतम् अश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते। तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येणेची कारणे जे ज्ञाने वाचूनी कवणे उपाय नये आणि जाणितले या वरवते काहीच करणे नाही जेथे जाणणे चितन्मयाते आणि जयाते। जे जाणितले यासाठी संसार काढून या काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाचा ते ज्ञेय गा ऐसे आदि जया नसे परब्रह्म आपैसे नाम जया। जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वचे ऐसे म्हणिजे तरी हे माया। रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा। आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काही तेणे विण असे। म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचारेसी मोडली वाट जेथे। जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आपण ध्यानाच्या पूर्वी आसनावर बसल्यानंतर कशा पद्धतीने ध्यान करायचं आहे, काय स्मरायचं आहे हे पाहतो आहोत। ध्यानाला बसत असताना वैराग्याचा आधार पाहिजे आणि खरं म्हणजे सकाळी उठल्यापासून ध्यानाला बसेपर्यंत सकाळी ध्यानाला बसणार आहोत अशा अपेक्षेने मी सांगतो आहे। तसं तर आदल्या दिवसाच्या कर्मांपासून मी सांगितलं, सद्गुरु स्मरणातच झोपावं, सद्गुरु स्मरणातच उठावं, उठल्याबरोबर सद्गुरु स्मरणाच्या पाठोपाठ आत्मचिंतन करावं, एखादं ध्येयवाक्य किंवा नामस्मरण किंवा आपण सच्चिदानंद परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारच्या चिंतनामध्ये असावं, मौन असावं। आणि आपल्या वेळेला आपण ध्यानाला बसणार आहोत त्या ध्यानाचे अक्षरशः वेध लागावेत असं मी सांगितलं. वेध लागणं याचा अर्थ ती क्रिया प्रत्यक्षात करण्याच्या आधीपासून ज्या घडामोडी घडतात त्याला वेध लागणं असं म्हणतात. जसं ग्रहणाचे वेध लागतात म्हणजे ती प्रक्रिया व्हायला सुरुवात होते, तशा प्रकारे ध्यानाची प्रत्यक्षतः कृती करण्याच्या आधी ध्यानाच्या प्रक्रियेची मनातून सुरुवात झालेली असली पाहिजे. आणि तशा ओढीनी ध्यानाच्या आसनावर बसावं. ध्यानाचा उद्देश सुरुवातीला चित्त शुद्धी आणि नंतर मोक्ष प्राप्ती असाच आहे. सद्गुरु स्मरणानी ध्यानाला बसायचं आहे. आसनावर बसल्यानंतर मी असं सांगितलं की आपल्या ध्यानाच्या प्रयत्नांचा देखील संवेग आपण ओळखावा आणि त्याच्यात शिथिलता आणावी, नाहीतर त्याचा ताण शरीर मन घेतं. त्याला प्रयत्न शैथिल्य असा शब्द वापरलेला आहे. एखादा मिनिट बसल्यावर विचाररहित शांत केवळ आपण आहोत असं बसावं. आणि मग त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या भावना सांगितल्या ज्या दोन दोन मिनिटात करता येतील अशा. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणाने विकाररहित आहोत, काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार यांच्यापासून आपण अतिशय मुक्त आहोत, शांत स्वरूप आहोत असा संकल्प करावा. आणि या सगळ्याला किंवा किंवा पर्याय असे सांगितले. हे तरी करावं किंवा आपण एकाकी एकटे आश्रय रहित एरवी असे आहोत, पण सद्गुरू आपल्या बरोबर आहेत, आपण सद्गुरूंचे आहोत, त्यांच्याखेरीज मला कोणीही नाही, अशा प्रकारचा खरा खुरा पक्का असा भाव त्याचं एक दोन मिनिटं तरी चिंतन करावं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये जसं आपलं हृदय भूमी शुद्ध करून वर सद्गुरूंचे चरण हृदय भूमीवर स्थापित करावेत अशा प्रकारच्या गुरुनमनाच्या ओव्या लिहिल्या, त्याप्रकारे गुरुचरणांची पूजा करावी. हे सगळं दोन दोन मिनिटात करता येतं. किंवा एका विशाल सिंहासनावर आपले सद्गुरू बसलेले आहेत आणि आपण त्यांची पंचामृती पाद्यपूजा करतो आहोत, मग किंवा किंवा पुष्कळ आहे. स्वामी स्वरूपानंदांनी जसं प्रत्येही संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा नित्य नेमे पाचारो नि तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो असं म्हणून कोणत्या कोणत्या संतांना आपण बोलवतो असं सांगितलं, हे त्यांच्या अनुभवाचं आहे, ते तसं करत असत असा त्याचा अर्थ आहे. किंवा स्वामी माधवनाथ ज्या प्रकारे ध्यानाला बसल्यानंतर प्रथम आपण आळंदीला गेलेले आहोत, समाधीचं दर्शन घेतो आहोत अशी भावना करत असत. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी तर कमालच केली. ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 8-10 प्रकारांनी अभ्यंतरी गुरुमूर्ती स्थापित करून आपण कशा भावानी पूजा करावी किंवा त्यांचं ध्यान करावं असं सांगितलं. हृदय शुद्धीची या आवारी आराध्य तो निश्चळ ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनीही तसंच केलं, चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. गुरुंना शिवरूप भावून त्यांची प्रतिमा करून गुरुलिंगावर ध्यान करावं, गुरु प्रतिमेवर ध्यान करावं, आणि ते कसं करावं हेही सांगितलेलं, हे एक दोन मिनिटातच करता येतं. गुरु विष्णुरूप आहेत अशी भावना करावी. एकाधीये वेळे गुरु माय करी भाव बळे, त्याच्याकरता आपण अपत्य होणं गरजेचं आहे. अर्भक इन्फंट मगस्तन्य सुखे लोळे अंकावरी, किंवा चैतन्य तरु त्याच्या तळवटी गुरु धेनु आपण पाठी वत्स होय. चित स्वरूपाचाच, चित रूपाचाच वृक्ष आहे, चैतन्य रूपाचा वृक्ष आहे, चैतन्य रूपच आहे, आणि त्या चैतन्याच्या वृक्षाच्या तळाशी गुरु आहेत. गुरु धेनु, धेनु स्वरूपाने गुरु आहेत. आपण पोटी वत्स होय आणि गुरूंच्या पोटाला लागलेले, कासेला, स्तनाला लागलेले आपण जणू वत्स आहोत, वासरू आहोत. किंवा गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, किंवा गुरु कृपा स्नेह हेच जणू जल, पाणी, जीवन, आणि त्या जीवनामध्ये असणारी आपण मासोळी आहोत. त्या जीवनावाचून आपल्याला दुसरं थारा नाही, आधार नाही. अशा भावनेत एखाद दोन मिनिटं रमावं. गुरु कृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप, आणि गुरु कृपा रूपी अमृताचा वर्षाव होतो आहे. त्या वर्षावामध्ये आपण सेवावृत्तीचं रोपट आहोत आणि त्या वर्षावामध्ये आपलं पोषण होत आहे. गुरुकृपा बरसते आहे, अमृतासारखी बरसते आहे. ते अमृतच आहे, ते पिऊन आपण तृप्त होणारं रोपट आहोत, पण सेवावृत्तीचं रोपट आहोत. स्वार्थी नाही आहोत, आपण सेवा करणार आहोत. आपण गुरूंची सेवा करणार आहोत, गुरु भक्तांची सेवा करणार आहोत, गुरु भावनेनी विश्वाची सेवा करणार आहोत. ऐसे से संकल्प विये मन, चक्षु पक्षे विण पिलू होय आपण. नुकतच नवजात अंड्यातून बाहेर आलेलं असं पिलू कधी आपण पाहिलंय? त्याचे डोळेही उघडलेले नसतात, त्याला पंखही फुटलेले नसतात. अपार आवडीनी आपण असे आहोत असं भावावं. आणि गुरु, गुरु ते पक्षिणी करी. अशा पिलाची आई गुरु आहेत. चारा घे चाचूवरी, आणि गुरूंच्या चोचीतून आपल्या चोचीमध्ये आपण चारा घेतो आहोत. गुरु तारू धरी आपण कास महापुरामध्ये, वाहून जात असताना गुरु आपल्याला तारक आहेत, आपण त्यांच्या कासेला लागलेले आहोत. कासेला याचा अर्थ कमरेला बांधलेलं जे वस्त्र आहे ते बुडणाऱ्यांनी धरायचं असतं. जर जो पोहतो त्याला मिठी मारायची नसते, तर तो बुडणाऱ्याला असं सांगतो की माझ्या कमरेला पकड. तसे आपण त्याच्या कासेला लागलेले आहोत, कासेचं वस्त्र पकडलेलं आहे. ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा प्रेमाने गुरुंना जर अंतःकरणात भावलं ध्यान समयी, तर अशा प्रकारच्या ध्यानातूनच पुढचं ध्यान प्रसवत निष्पन्न होत. पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे, पूर्ण परिपूर्ण भरता आलेल्या अशा सागरामधून जशा लाटा उचंबळतात, तसं त्याच्या पुढचं ध्यान या गुरुध्यानातूनच, गुरुमूर्तीच्या ध्यानातूनच सहज निर्माण होतं. त्याच्याकरता विशेष काही करावं लागत नाही. विशेष काही करावं लागत नाही याचा अर्थ पुढची जी कृती आहे ती कृती ही सुखे नैव होते, आपली आपण होते. माझा तर असा अनुभव आहे की अशा कुठल्या तरी एका भावाचा आधार घेत ध्यानाला बसलं आणि गुरुस्मरणामध्ये रमून गेलं की त्यानंतर मग नंतर अनुग्रहापूर्वी म्हणण्याचे श्लोक अतिशय प्रेमाने म्हटले जातात. ही सगळी प्रक्रिया कुठेतरी या भावनेमुळे स्किप होईल पुढची असा त्याचा अर्थ नाही, पण पुढचं जे ध्यान आहे ते ध्यान त्याच्या नियत मार्गाने, योग्य अशा मार्गाने सहज जाईल. यानंतर जर काही करायचं असेल तर अनुग्रहापूर्वीचे जे श्लोक स्वामीजींनी सद्गुरूंनी सांगितलेले आहेत तर ते श्लोक म्हणायचे. आपल्या अंतर्यामी अत्यंत परितृप्त, शांत, दयाळू, ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंचं स्मरण केलेलं आहे, त्या स्मरणामध्ये रमलेलं आहे, मुळातच आत्मस्वरूपाचं साक्षात्कार करून घेण्याची उत्कट इच्छा ध्यानाला बसण्याच्या पूर्वी सकाळी उठल्यापासूनच आहे, आणि देह देह संबंधित जे आहेत ते तसंच निरनिराळ्या कामना, प्रापंचिक कामना, भोग याच्याविषयी एक प्रकारे तुच्छता, तुच्छ बुद्धी निर्माण झालेली आहे, वैराग्य निर्माण झालेलं आहे. असं असल्यामुळे विषयांचा सहज विसर पडलेला आहे. अशा एका आंतरिक अवस्थेमध्ये साधक अतिशय उत्कट भावानी सद्गुरु स्मरण करू लागतो. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी सांगितलेले ध्यानापूर्वी म्हणण्याचे सर्व श्लोक अशा स्थितीत सावकाश शांतपणाने अतिशय प्रेमादरपूर्वक अर्थाकडे लक्ष देत असे म्हणावेत. श्लोक म्हणत असताना श्लोकाच्या पदांवर, अर्थावर लक्ष ठेवावं आणि श्लोक म्हणत असताना अवांतर किंवा अन्य विचार मनात उठणार नाहीत याची दक्षता घेत हे श्लोक म्हणावेत. ध्यान आणि एकाग्रता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण हे श्लोक मात्र अत्यंत एकाग्रतेने म्हणावेत. कधी कधी असं होतं की पाठांतराचा तो दोषच समजा, एखादी गोष्ट पाठ असली की ती म्हणण्याच्या मागं असणारं आपलं संपूर्ण लक्ष आपण काढून घेतो, प्रतीक्षित क्रियेमध्ये गेल्यासारखं ते सहज म्हटलं जातं. तिथं आपलं लक्षही नसतं, एखाद वेळेला इकडं तिकडं साधत फिरण्याची शक्यता असते. आता सांगितलं तशा पूर्वतयारीनी श्लोक म्हणायला सुरुवात केली तर खरं म्हणजे अवांतर विचार उठणारच नाहीत. हा अभ्यास आहे, हे सांगितलं जे जातं आहे तर ते 100% सांगितलं जात आहे. आपल्याला 100% कालांतरांनी जमेल. हे जमवण्यासाठी सांगितलं जात आहे. आत्ता आपलं असं ध्यान होत नाही मग आपलं कसं व्हायचं असा विचार मनात आणू नका. आणि इतर विचार जर उठलेच तर ते विचार दूर सारावेत आणि एकाग्रतेने मनोमन या श्लोकांचं उच्चारण करावं. कधी कधी आपण आपल्या ठिकाणी अवांतर विचार नेमका कोणता श्लोक म्हणत असताना उठायला सुरुवात झाली हे देखील आठवत नाही, इतके पुढे श्लोक म्हणून होतात असं होतं. हे माझ्या अनुभवाचं आहे म्हणून सांगतो. अशा वेळेला परत मी मागे आलेलो आहे आणि परत एकाग्रतेने ते श्लोक म्हटलेले आहेत. एका तारतम्यानी अति वेळ न घालवता पण आपली आतली शक्ती पूर्णपणानी वापरून एकाग्रतेनेच हे श्लोक म्हणायचे आहेत. हे श्लोक एकाग्रतेने म्हणता येत नाहीत म्हणून अर्धा तास ते श्लोक तसेच म्हणत राहिला, एकही विचार उठू न देता श्लोक म्हणायचा हाच एक्झरसाइज करत बसला असं अपेक्षित नाहीये. याचं प्रात्यक्षिक करू. हे नुसतं हे ऐकणं जे आहे त्या ऐकण्याचा लाभ आहे, करण्याचा लाभ देखील आपण घेऊया. शांत डोळे मिटून आपण बसलेले आहोत. एक ध्यान करूनच आपण आता ध्यानाला परत बसतो आहोत. एक तासाचं ध्यान खरं म्हणजे आपलं झालेलं आहे पण झोपेतून निद्रेतून जाग आल्यानंतर सद्गुरु स्मरण झालेलं आहे, आत्मस्वरूपाचं स्मरण झालेलं आहे, ध्यानाचे वेध लागलेले आहेत. त्या बोधानीच आसनावर बसलेला आहे. सोहम स्मरण झालेलं आहे, आधीच विषयाचा विसर पडलेला आहे. एक मिनिटभर सुरुवातीला निर्विचार बसलेला आहे. पाठोपाठ आपल्या ठिकाणी कोणताही विकार सांप्रत या क्षणाला नाही, काम क्रोध लोभ मत्सर तंभ अहंकार नाही. आपलं अंतःकरण अत्यंत निर्मळ झालेलं आहे अशी भावना केलेली आहे. त्याच्यात सद्गुरु स्मरण केलेलं आहे. सद्गुरूंची एक मिनिटामध्ये पूजा केलेली आहे. हे मी सगळं असं वेगाने अशा करता सांगतोय की एवढी तयारी आपण आपली झालेली आहे असं गृहीत धरू. प्रत्यक्षात मात्र तेवढा वेळ प्रत्येक कृतीला द्यायला लागेल. सद्गुरु एका सिंहासनावर बसलेले आहेत आणि आपण त्यांची पूजा करतो आहोत. याच्याकरता मात्र मी तुम्हाला 1.5 मिनिट देतो. सद्गुरूंची पूजा करून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलेलं आहे, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत, आणि ते सगळे श्लोक म्हणायचे. पहिला श्लोक म्हणत असताना विचार उठू न देता अवांतर तो श्लोक म्हणूया. त्यापैकी बऱ्याच जणांना जमला असणार, जवळपास सगळ्यांना देखील जमला असेल. हा श्लोक म्हणून झाला की सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवायचं. पुढचा श्लोक म्हणत असताना आपण न पाहिलेले पण लहानपणापासून ऐकलेले हे परम भागवत प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक त्यांना भावपूर्ण नमस्कार करतच हा श्लोक म्हणायचा विचार उठू न देता. सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे. पुढचा गुरु परंपरेचा श्लोक पहिला, आदिनाथम मच्छिंद्रंच. प्रत्येकाला नमस्कार करत आशीर्वाद घेत अखंडानंद रूपाय याचा अर्थ असा आहे की अखंड आणि अनंत अशा परमात्म स्वरूपाने युक्त असे समज्ञान देणारे आणि भवाची भ्रांती नाहीशी करणारे असे सद्गुरु त्याच कारणाकरता मी स्मरतो. गुंडाख्य रामचंद्र इथपासून त्यांना व्हिज्युअलाइज करा किंवा त्यांचे चरण फक्त पहा आणि त्याच्यावर मस्तक ठेवा. आपल्याला काय साधना करायच्या आहेत ते लक्षात आणून देणारे दोन श्लोक. त्याच्यातला ध्यानाच्या वेळेला पहिल्या श्लोकाचे दोनच चरण, पण हे दोन्ही श्लोक अर्थाकडे लक्ष ठेवून म्हणायचे. अर्थ पूर्वी सांगितलेला आहे. या तीनही साधनांचं थोडस स्मरण, मात्र एक साधना ध्यानाची आता आपण करणार आहोत. ध्यानातून उठल्यानंतर उर्वरित दोन साधना करायच्या आहेत असा संकल्प. आणि गुरु वाक्याचं स्मरण, ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा, तीन वेळेला. तुमच्या मनात अवांतर कोणता विचार उठणं शक्य नाही. अशा प्रकारे हे अनुग्रहाच्या वेळेला म्हणण्याचे जे श्लोक आहेत ते म्हणायचे आहेत. अजून एक प्रकाराने हे सर्व करता येईल, ते म्हणजे अनुग्रहाच्या प्रसंगाचं प्रातिभ स्मरण करणं. अतिशय भावानी केलेलं सद्गुरु स्मरण आणि ध्यानाच्या पूर्वी अनुग्रहाच्या वेळेला जे दिलेले श्लोक आहेत ते श्लोक म्हणत असताना या युक्तीचा अवलंब मी मधून अधून करतो. अनुग्रहाच्या वेळेला घडलेला जो प्रसंग आहे तो सगळा प्रसंग भावानी प्रतिभेनी आठवणं. प्रत्येकाला आपल्याला झालेला अनुग्रह याचा खोल ठसा अंतःकरणावर उठलेलाच असतो. या प्रसंगाची भावानी पुनर्प्रचिती घेणं, त्यावेळेला सद्गुरु कसे दिसत होते त्यांचं रूप आठवणं, तो प्रसंग थोडक्यात आठवणं. मनाचा वेग असा आहे की हे सगळं 4-5 मिनिटात संपत, घाई न करता देखील ते स्थळ आठवतं. अनुग्रहाच्या वेळचे जे मंत्र आहेत ते मंत्र सद्गुरु सांगताहेत आणि आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणतो आहोत अशा प्रकारे. म्हणजे प्रथम सद्गुरु सांगताहेत या भावानी ते कानामध्ये ऐकणं, ऐकण्याचा प्रयत्न करणं, ऐकतो आहोत अशी भावना करणं आणि पाठोपाठ आपण मनोमन त्याचा उच्चार करणं. जसं मी डोळे मिटून बसलेलो आहे आणि सद्गुरु सांगताहेत, स्वामीजींनी मला सांगितलं ब्रह्मानंदम, मी ते कानानी जणू ऐकतो आहे आणि मी मनातून बोलतो आहे ब्रह्मानंदम, ते म्हणत आहेत परमसुखदम, मी जणू ते ऐकतो आहे, मी पाठोपाठ उच्चारतो आहे परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. तुम्हाला समजण्यासाठी मी आता वाणीनी बोलतोय, हे मनातल्या मनात आपणच बोलायचं पण ऐकतोय असं लक्षात घ्यायचं आणि पाठोपाठ उच्चार करायचा. करून बघा, तो प्रसंग आठवा. आपण अत्यंत पूज्य पवित्र भावानी अनुग्रहासाठी म्हणून स्वामीजींकडे गेलो. प्रत्येकाला आपल्याबाबत घडलेला प्रसंग माहिती आहे, ते स्थळ, ती वेळ, ते आपण आपले सद्गुरु त्यांचा अवर्णनीय शांत प्रसन्न कृपा करणारा असा चेहरा मुद्रा पूर्णपणाने परमात्म भावनेनी युक्त असे सद्गुरु आणि आपण कृपा करून घेण्यासाठी म्हणून गेलेले आहोत. मुमुक्षु साधक असणारे आपण आणि आता तेच सगळे श्लोक मनात म्हणा असे म्हणा की सद्गुरु सांगतायत तुम्ही ऐकताय एक एक पद आणि पाठोपाठ तुम्ही म्हणताय. त्यावेळेला घडलं तसंच. सद्गुरूंकडून ऐकतो आहोत तेव्हा कानापाशी एकाग्रता करायची, आपण पाठोपाठ म्हणतो आहोत तेव्हा वाणीपाशी एकाग्रता करायची। अशा प्रकारे ध्यानाच्या पूर्वी म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांचं मनोमन एकाग्रतेने उच्चारण करावं किंवा अनुग्रहाचं प्रातिभ स्मरण करावं, याच्यापैकी कुठल्या तरी एकाचा अवलंब धरावा आणि हे श्लोक म्हणावेत। हे श्लोक आणि त्याच्या नंतर ओम तत्वम सोहम सहा हे जे गुरुवाक्य आहे किंवा श्रीम तत्वम सोहम सहा हे जे गुरुवाक्य आहे तेही असंच तीन वेळेला मनोमन उच्चारावं तरी, किंवा सद्गुरु सांगताहेत ते कानात ऐकावं आणि वाणीनी त्याचा उच्चार करतो आहोत असं मनात भावावं। हे सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर गुरुवाक्याचं थोडक्यात चिंतन करावं। ओम आणि श्रीम हे जे शब्द आहेत ते ईश्वर सूचक शब्द आहेत, ईश्वर वाचक शब्द आहेत। त्या शब्दांनी ईश्वराचं स्मरण होतं किंवा परमात्म्याचं स्मरण होतं। ईश्वर स्मरणाच्या बाबत पतंजलींनी ईश्वर हा अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश या पाच क्लेशांपासून नेहमीच वेगळा मुक्त असतो, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अविद्या नाही, अस्मिता मीपणा नाही, विषयाच्या सुखाबद्दल आसक्ती नाही किंवा विषयासंबंधी प्रतिकूल भावना द्वेष नाही आणि देहच मी आणि देहच निरंतर असावा असा अभिनिवेश त्याच्या ठिकाणी नाही असा ईश्वर असं ईश्वराबद्दल सांगितलेलं आहे। तसंच ईश्वर हा शुभ अशुभ आणि मिश्र अशा फलांपासून नेहमीच अपरामृष्ट म्हणजे वेगळा असतो असं सांगितलेलं आहे। तसंच जाती आयुष्य भोग या विपाकापासून तो नेहमी अलिप्त असतो. चित्तात ज्या प्रसुप्त वासना असतात त्या वासनारूपी आशयापासून देखील ईश्वर मुक्त असतो. ईश्वर हा निरतिशय सर्वज्ञ रूप सर्वज्ञत्व हेच त्याचं जणू श्रेष्ठ बीज आहे, शक्ती आहे असा असतो. आणि आपल्या गुरूंचाच नव्हे तर सर्व पूर्व गुरूंचा अगदी ब्रह्मादिकांचा देखील तो परमगुरू असतो. कारण त्याला कालाची मर्यादा नाही. या ईश्वराचा वाचक शब्द प्रणव किंवा ओंकार आहे असं लक्षात घेऊन सवयीनी हे पटकन लक्षात येतं. जर तसं चिंतन असेल तर या चिंतनाच्या बळाने हा अर्थ एकदम प्रतीत देखील होतो. मात्र तसं चिंतन हवं. अशा प्रकारे अशा भावनेनी ओम या शब्दाचा उच्चार करावा. श्रीम या शब्दाचा उच्चार देखील याच भावनेनी करावा. पण ईश्वराबरोबर लक्ष्मी देखील आहे अशी भावना श्रीम या शब्दामध्ये आहे. समृद्धी देखील आहे अशी भावना श्रीम या शब्दामध्ये आहे. निसर्गतः भगिनी वर्गाची सर्व आवड लक्षात घेऊन आणि संसारावरचं प्रेम लक्षात घेऊन या ईश्वर शब्दाच्या मध्ये श्रीम म्हणजे भरभराट किंवा समृद्धी यालाही संबंधित असा हा श्रीम शब्द भगिनी वर्गाला सांगितलेला आहे. पुरुष हा निसर्गतः किंवा नैसर्गिक प्रेरणेनी स्त्री वर्गापेक्षा संसारात जरा कमीच गुंतलेला असतो. असं असल्यामुळं त्याला केवळ ओम शब्दाने ईश्वर स्मरण करायला सांगितलेलं आहे. याचही प्रात्यक्षिक हा जो अर्थ आहे हा अर्थ आपल्याला स्मरता येतो का? ओम पाहिल्यानंतर, ओम म्हटल्यानंतर, ओमचा उच्चार झाला की त्याबरोबर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश याच्यापासून मुक्त असणारा, जे क्लेशांपासून मुक्त असणारा, शुभ अशुभ मिश्र कर्मांपासून मुक्त असणारा, सर्व विपाकापासून मुक्त असणारा, ज्याच्या प्रसुप्त वासना रूपी आशय चित्तामध्ये मुळीच नाही असा निरतिशय सर्वज्ञ रूप आणि गुरूंचाही गुरु ज्याला कालमर्यादा नाही अशा ईश्वराची ओम या शब्दाने भावना करावी. आणि श्रीम या शब्दाने आता सांगितलं तसं याच्याबरोबरच एका सुखसमृद्धीची भावना स्त्री वर्गाने करावी. ओम तत्वम सोहम सहा हे तीन वेळेला म्हणायला सांगितलेलं आहे. याचा अर्थ ओम या शब्दाबरोबर तीनदा अशी भावना करायची किंवा श्रीम या शब्दाबरोबर तीन वेळेला अशी भावना करायची आणि मग तत्वम म्हणजे सद्गुरु तेच परमात्म तत्व तू आहेस असं आपल्याला सांगतायत. परमात्म स्वरूप असे गुरु तत्वमस्यादि लक्षम असं ज्यांचं लक्षण केलेलं आहे असे गुरु समोर बसलेले आहेत. आणि परमात्म स्वरूप गुरु आपल्याला एवं गुण विशिष्ट जो ईश्वर आहे किंवा परमात्मा आहे तेच तुझं स्वरूप आहे असं सांगताहेत. त्याला तो परमात्माच मी आहे. अशा सकारात्मक प्रतिसादानी शिष्य उत्तर देतो आहे आणि त्या पाठोपाठ सद्गुरू म्हणताहेत की जो ईश्वर आहे तेच तू आहेस असं जे मी सांगितलं तो आता तू झालेला असल्यामुळं आता तोच केवळ शिल्लक आहे सहा, अशा प्रकारे हा मंत्र आहे. माझ्या असं लक्षात आलं घड्याळाकडे प्रात्यक्षिक करून घेताना पाहिलं नव्हतं, त्यामुळं हे जे ओम तत्वम सोहम आणि सहा याचं एकत्रित प्रात्यक्षिक केलं तर बरं होईल, नाहीतर आता फक्त ओमचं प्रात्यक्षिक करून उठायचं आणि पुढच्या वेळेला मग परत काय करायचं पुढच्या प्रवचनाच्या वेळेला, परत ते करावं लागेलच, आपली वेळ ही तशी झाली. पण लक्षात घ्या की ही ध्यान ही जी क्रिया आहे ही अतिशय पवित्र शास्त्रशुद्ध आणि तशाच शास्त्रीय पद्धतीने जर केली तर हा ध्यानाचा प्रयोग यशस्वी व्हायलाच पाहिजे असं होऊ शकत नाही. त्यातून आपली जी योगभूमी असते त्यामुळे जे थोडं बहुत इकडं तिकडं होईल, पण त्याकरताच आधीचं आचरण आणि निद्रा संपल्यानंतर हे जे बांधून ठेवलेलं जीवन सांगितलेलं आहे हे ध्यान झाल्यानंतर देखील त्या परमात्म्याला सर्वत्र पाहणं, पाहण्याचा अभ्यास करणं सर्वांच्या अंतर्यामी आणि आपणही परमात्म स्वरूप आहोत अशा भावनेचा अभ्यास करणं यांनी हे ध्यान चांगलंच होतं ही कृती कधी चुकतच नाही. तसं हे एकदा जमलं की त्या प्रकाशामध्ये बाकीचा व्यवहार करणं हे थोडं तुलनेने अवघड असणारं गणित तेही हळूहळू जमायला सुरुवात होते. अशा प्रकारची ही साधना आपण सद्गुरु उपदेशाचं स्मरण चिंतन इथपर्यंत आलो, पुढच्या वेळेला सद्गुरु स्वरूपाचं सद्गुरु उपदेशाचं स्मरण आणि मग त्याच्या पाठोपाठ आपल्याला नक्की ध्यान करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हे जे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं त्याचं थोडक्यात स्मरण आणि मग दीर्घश्वास ते कसे घ्यायचे हे सर्व आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.